सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मैं तुमच्या सोबत आहे. MH935 मध्ये आज सेलिब्रेशन चाललेलं आहे UPSC च्या रिझल्टचं आपल्या काही टॉपर सोबत. बीड जिल्ह्याने यावेळेस प्रचंड बाजी मारली आणि त्याचपैकी काही जण आज आपल्यासोबत आहेत. आज सगळ्यात आधी आपण बोलतोय ते म्हणजे मंदार पत्की याच्याशी. तुझं बॅकग्राऊंड काय, एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
मी ब्रिट डिस्ट्रिक्ट मधून आहे. स्कूलिंग हे पूर्ण बीड मध्ये झालेलं आहे.
अच्छा.
त्यानंतर मी माझं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे.
अच्छा.
आणि त्यानंतर 3 वर्षाचा कोर्स आणि त्यानंतर मी माझं इंजिनिअरिंग बीटेक हे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे इथून केलेलं आहे आणि मी 2018 पास आउट झालो.
तो क्या इंजिनिअरिंग मे मन नाही लगा तुम्हाला इधर आ गए तुम?
इंजिनियर की हालत ही ऐसी है, मतलब आधे इंजीनियर तो ऐसे की इंजीनियरिंग के बाद हमें अपना कॉलिंग ऑप्शन चूज करना पड़ता है. बट इट्स ओके मैम, लाइक एवरीवन हैज इट्स कॉलिंग. इंजिनियरिंग ह्याच्यातच तुम्हाला कळून जातं की तुमचं रस आहे की नाही, टेक्निकल सर्व्हिस तुम्हाला पाहिजे का नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच मन काय सांगतं ते ऐकावं.
मी पण त्यातलीच एक आहे, म्हणजे माझं सुद्धा बाय बॅकग्राऊंड मी इंजिनियर आहे, पण आता मी बघतो रेडी होते. येस. सो मग आता यानंतरचे काय प्लॅन्स आहेत?
नाही मॅम, आता माझा ट्रेनिंग सुरू होईल जवळपास सप्टेंबर मध्ये आणि ते ट्रेनिंग 1.5 वर्षाचं असेल, 6 महिन्याचं प्रोफेशन घेऊन ऑन होईल आणि मग मला कळेल की नेमकं राज्य कोणतं भेटते, महाराष्ट्र भेटते, कर्नाटक, आणि प्रवास सुरू होईल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचा.
अमेझिंग. ऍट दिस एज इतकी छान अचीव्हमेंट आणि परिवार पूर्ण एकदम प्राऊड असेल ना?
येस मॅम, लाईक काल पासून घरात समोरची रांग थांबत नाही, लाईक ओव्हर नाईट सुपरस्टार झालेलो.
येस ऑफकोर्स, वो होना भी बनता है.
थैंक यू.
मैं लौट कर आती हूँ थोड़ी ही देर में एक और टॉपर के साथ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो.